किती चाललेली लेखनी गळा बदलून मला नाही ते झालं.